नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे आणण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत आज दुपारी मशाद इथून दोन विमानं दिल्लीला आली आहेत. दरम्यान आतापर्यंत 517 भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात सुखरूप आणण्यात आलं. तत्पूर्वी काल 350 अधिक भारतीय विद्यार्थी मध्यरात्री दोन विमानांनी नवी दिल्लीमध्ये आले आहेत. इराणनं भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र काही वेळ खुलं करून भारताला सहकार्य केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलन 4.8% वाढून 19 जूनपर्यंत सुमारे 5,45,000 कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कर संकलन सुमारे 5,19,000 कोटी रुपये होतं. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 1.3% किरकोळ घट झाली. ही घट जारी केलेल्या परताव्यामुळे झाली आहे. आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आगाऊ कर संकलन 1,55,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. हे संकलन 3.8% इतकी वाढ दर्शवत असून बिगर सामुदायिक करदात्यांच्या संकलनात 2.6% घट झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जागतिक समुदायाला योगाबद्दल अधिक आदर निर्माण झाला असून योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा आधार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. योग दिनानिमित्त आज डेहराडूनमध्ये पोलीस लाईन इथं आयोजित योग शिबिराला राष्ट्रपतींनी संबोधित केलं. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचं महत्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. देश विदेशात आज योग दिनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. श्रीलंकेत आज सकाळी स्वातंत्र्य चौकात श्रीलंकेच्या अनेक वरिष्ठ मंत्र्यांसह 1,000 लोकांनी योगासनं केली. भारतीय उच्चालयानं श्रीलंकेच्या आयुर्वेद विभागाच्या सहकार्यानं 19 जून रोजी श्रीलंकेतील सर्व आयुर्वेद प्रतिष्ठानांमध्ये एकाच वेळी विक्रमी 117 कार्यक्रमांचं आयोजन केलं. बांगलादेशात ढाका इथंही भव्य योग कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबई इथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठिकठिकाणी जागतिक योग दिनाचे उपक्रम पार पडले. यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीबीका मकबरा परिसरात आज सकाळी योग उपक्रम संपन्न झाला. योग ही आपल्या संस्कृती भाग असून सर्व अर्थाने योग आरोग्यासाठी महत्वपूर्ण असल्याचं खासदार डॉ भागवत कराड यांनी यावेळी म्हटलं. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी धावपळीच्या जीवनात आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात योग अंगीकारावा असं आवाहन केलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी, महानगरपालिका व विविध विभागाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पोलीस कवायत मैदान इथं योग शिबिर घेण्यात आलं. या कार्यक्रमास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती. भक्ती लॉन्स इथं राज्यमंत्री मेघना साकोरे, बोर्डीकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग शिबिर घेण्यात आलं. लातूर इथं राजा नारायणलाल इंग्लिश स्कूलच्या वतीनं दरवर्षी योगाचे महत्व सांगणारा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला जातो. यंदाही शहरातील प्रमुख चौकांसह 7 ठिकाणी ही रांगोळी काढली जात आहे. वाशिम इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वाटाणे मंगल कार्यालयात आणि शिर्डी इथंही साईबाबा योग ट्रस्टच्या वतीनं योग दिवस साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यात योगिनी स्मार्ट एकादशी आणि जागतिक संगीत दिनानिमित्त भक्ती योगाचा विश्वविक्रम करण्यात आला. जिल्हा परिषद, विश्व योग दर्शन केंद्र आणि चितळे डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भक्ती योगामध्ये जिल्ह्यातील 5,00,000 जास्त नागरिक सहभागी झाले होते. मुख्य केंद्राच्या माध्यमातून 1,600 केंद्रांवर आभासी पद्धतीनं एकाच वेळी आणि एकाच तालावर योगासनं करण्यात आली. आज सकाळपासून रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून अत्यंत जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून खेडमधली जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात हेंडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी काल भारतानं 3 बाद 359 धावा केल्या. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 सुरू होईल. भारताचा कर्णधार शुभमन गिल 127 आणि उपकर्णधार ऋषभ पंत 65 धावांवरून आपला खेळ पुढे सुरू करतील. तत्पूर्वी काल यशस्वी जयस्वालनं 101 धावा पूर्ण केल्या आणि KL राहुलनं 42 धावांची खेळी करत भारताला शानदार सुरुवात करून दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10